चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतीमालास हमी भाव मिळाला तरच शेतकरी जगू शकेल, पाशा पटेल। शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालास योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्नशील राहू, असं प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलं। सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित कृषी वेद 2020 या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। संस्कृती संवर्धन मंडळाचे विश्वस्त भालचंद्र देगलूरकर, अध्यक्ष प्रमोद देशमुख, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी राजेश धुर्वे, VNR चे वरिष्ठ विक्री अधिकारी अनुप नागर, कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी विनोद पाटील, उद्धवराव खेडेकर, अनिल पाटील, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक गणेश पाटील, राष्ट्रीय बांबू अभियानाचे मराठवाडा समन्वयक भालेकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर सुरेश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती। पटेल म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे कुठल्याही पिकाचं खात्रीलायक उत्पन्न मिळणं कठीण झालं आहे। शेतीमालास हमी भाव मिळाला तरच शेतकरी जगू शकेल। शेतीमालास योग्य भाव मिळावा यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत आहोत। पंतप्रधानांनी दखल घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळत आहे। येत्या काळात सोयाबीन हरभऱ्याच्या दरात सुधारणा अपेक्षित आहे।